श्रीराम समर्थांच्या दासबोधातला मनोबोधातला 31वा श्लोक आपण पाहतो आहोत. महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. या एकेका श्लोकामध्ये एक एक प्रसंग त्यावेळेचे घातलेले आहेत. आता हा जो ह्या श्लोकात प्रसंग आहे तो रावणाने अनेक देवांना बंदी करून आपल्या बंदीशाळेत ठेवलेले होते. त्यांचे खूप हाल होत होते, अतिशय कष्टदायक जीवन त्यांना जगावं लागत होतं. अशावेळी देवांना देखील प्रत्यक्ष भगवंताकडेच प्रार्थना करावी लागते, त्याला विनंती करावी लागते की आम्हाला सोडव ह्याच्यातून. कारण रावणाने तपश्चर्या करून जे बल संपादन केलं होतं, जी अस्त्रविद्या शस्त्रविद्या संपादन केली होती आणि शंकरांचा कृपाप्रसाद मिळवला होता, त्या बळावर वास्तविक तो विद्वान होता, पंडित होता, सगळं काही होतं, पण असुरी संपत्तीचा मालक होता आणि त्यामुळे अनेक देवांना त्यांनी बंदीवासात टाकलं होतं. तर त्यांना सोडवण्याचं जे काम होतं ते रामचंद्राने केलेलं आहे. म्हणून आत्ता सांगितलं त्याप्रमाणे की रामचंद्रांचं ते एक मिशन होतं. वनवासात असताना अनेक वृक्ष पाषाण त्यांचा उद्धार करत करत ते पुढे गेले, पुढे ह्या देवांनाही बंदिवासातून सोडवलं, त्यानंतर रावणासारख्या सगळ्यांचा नाश करवला आणि त्या ठिकाणी बिभीषणाला राज्यावर बसवलं. तर इथं म्हटलं त्यांनी महासंकटी सोडिले देव जेणे, ज्या राघवाने महान संकटातून देवांना बाहेर काढलं. प्रतापे बगळे आगळा सर्व गुणे, असा हा राघव कसा आहे, सर्व गुणसंपन्न आहे. रामचंद्रांचे गुण काय आहेत हे वाल्मिकी रामायण आहेत त्यांनी बालकांडामध्ये वर्णन केलेलं आहे. किती गुण त्याला लावलेले आहेत हे बघितलं की आपल्या लक्षात देखील येत नाही की इतके गुण असू शकतात आणि ते रामचंद्रांच्या ठिकाणी एकरूप झालेले आहेत. तो प्रतापे बळे प्रतापवान होता, शौर्य धैर्य त्याच्याजवळ होतं, बलवान होता आणि सर्व गुणांनी संपन्न होता. नाही तर साधारणतः बल असलं, रावणाला बल होतं पण बाकीच्या गुणाचं काय, वावडं की तो बलही होतं. आणि सर्व सद्गुण ज्याला आपण म्हणतो ते त्याच्या ठिकाणी होते. म्हणून प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, असं असल्यामुळे जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, त्यामुळे त्याचं स्मरण शंकर प्रत्यक्ष शंकर आणि पार्वती करते. असं म्हटलं आहे शंकरांच्या मुखामध्ये रामनामच आहे. त्यानं काढलेलं होतं, माहिती होतं त्यांना की रामचंद्रांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष भगवंतच त्या रूपाने आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी देखील सगळे जी रामाची लीला चालली होती ते सगळं पाहत होते आणि त्याला त्यांनी वंदन केलेलं आहे, त्याचं स्मरण केलेलं आहे. म्हणून कुणी कुणी केलं ह्याच्यामध्ये सांगताना, आता देव सगळे जे बंदिवासातून बाहेर पडले ते अर्थातच रामचंद्रांच्या ठिकाणी शरणागत झालेले असणार, प्रत्यक्ष आदिनाथ शरणागत झालेले होते. त्याचं कारण सर्वांचा शास्ता एक भगवंत आहे, त्याच्या ठिकाणी प्रत्येकाने शरणागत व्हायला पाहिजे आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून आपण जर काही शिकायचं असेल तर एवढ्या एवढ्या महान विभूतीसुद्धा ज्या रामचंद्रांना शरण जातात त्या ठिकाणी आपण शरणागत का होत नाही, होणं आवश्यक आहे हे ठसून सांगण्यासाठी आपल्याला हे पुढच्या ज्या पहिल्या ज्या गोष्टी आहेत पुराणातल्या त्या सांगितल्या गेल्या आहेत. त्याच्यामध्ये ही सांगितली आहे रावणाबद्दलची. म्हणून म्हटलंय महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जया ते स्मरे शैलजा शूल पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.